आजचे दैनिक सुभक्ती पर बोध 20 जानेवारी. आठवण करून द्यावे असे युद्ध, हे मी मनात आणितो म्हणून मला आशा आहे. आम्ही भस्म झालो नाही ही परमेश्वराची दया होय, कारण त्याच्या करुणेत खंड पडत नाही. विलापगीत 3:21-22. आशेचा एक मोठा शत्रू म्हणजे देवाच्या अभिवचनांचा विसर पडणे. आठवण करून देणे ही एक मोठ्या जबाबदारीची सेवा आहे. पेत्र व पाऊल हे दोघेही म्हणतात की त्यांनी त्यांची पत्रे आठवण करून देण्याच्या उद्देशानेच लिहिली. दुसरे पत्र 1:13, रोमकरासपत्र 15:15. आपल्याला जे ठाऊक असणे आवश्यक आहे ते सर्व काही आठवण करून द्यावयास आपला प्रमुख कैवारी हा पवित्र आत्मा आहे. योहान 14:26. परंतु याचा अर्थ असा नाही की तुम्ही निकामी बसून राहावे. तुमच्यावर केवळ तुम्हा स्वतःला आठवण करून देण्याच्या सेवेची जबाबदारी आहे. आणि सर्वात पहिली व्यक्ती जिला तुम्ही आठवण करून देण्याची गरज आहे ती तुम्ही स्वतः आहात. मनाचे सर्वात मोठे सामर्थ्य हे आहे ते आठवण करून देऊन स्वतःशी संवाद साधू शकते. जसं की शास्त्रपाठ सांगते, आपलं मन स्वतःहून गोष्टींना मनात आणू शकते. हे मी मनात आणितो म्हणून मला आशा आहे. आम्ही भस्म झालो नाही ही परमेश्वराची दया होय, कारण त्याच्या करुणेत खंड पडत नाही. फिलिपगीत 3:21-22. देवाने स्वतःविषयी आणि आपल्याविषयी जे काही सांगितले आहे तेच जर आपण मनात आणत नाही तर आपण अशक्त किंवा क्षीण होऊ. अरे, मला इतक्या वेदनादायक अनुभवातून गेल्यावर हे कसे समजले? तुमच्या स्वतःच्या मनात उद्भवणाऱ्या अधर्मी विचारांच्या चिखलात डोळत बसू नका. म्हणजे असे विचार जे तर माझ्यासाठी अशक्य आहे ते करणारच नाही, ती माणसे ते कधी करू शकणार नाहीत, यात कधीच यश मिळाले नाही. या सबबी खऱ्या की खोट्या मुद्दा हा नाही, पण जोपर्यंत तुम्ही या गोष्टींपेक्षाही मोठं असं काहीतरी तुमच्या मनात आणत नाही तोपर्यंत तुमचं मन मात्र या सबबी खऱ्याच आहेत हे दाखवण्याचा नेहमीच कुठला तरी मार्ग शोधेल. देव हा सर्व गोष्टींना शक्य करणारा देव आहे. कठीण परिस्थितीतून पळ काढण्यापेक्षा देव अशक्य गोष्टी करतो याची स्वतःला आठवण करून देणे अधिक सार्थक ठरेल. आपण जर स्वतःला देवाची महानता आणि कृपा आणि सामर्थ्य आणि शहाणपण याची आठवण करून देत नाही तर मग आपण पिळून टाकणाऱ्या क्रूर निराशेत बुडतो. मी तर मूढ व अज्ञानी होतो, तुझ्यापुढे मी पशुवत होतो. स्तोत्रसंहिता 73:22. स्तोत्र 77 मध्ये निराशेकडून आशेकडे जे मोठे वळण येते ते या शब्दामध्ये, मी परमेश्वराची महत्कृत्य वर्णीन. खरोखर मी तुझ्या पुरातन कालच्या अद्भुत कृत्यांचे स्मरण करीन. मी तुझ्या सर्व कृत्यांचे मनन करीन आणि तुझ्या महत्कृत्यांचा विचार करीन. स्तोत्रसंहिता 77:11-12. हे माझ्या जीवनातील सर्वात मोठे युद्ध आहे आणि तुमचेही हेच युद्ध असेल असे मी गृहीत धरतो. आठवण करून देण्याचे युद्ध, प्रथम स्वतःला, त्यानंतर दुसऱ्यांना.